चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पेट्रोल डिझेलवर एक्साइज ड्युटी वाढवली। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरल्यामुळे तेल कंपन्यांचा फायदा होत होता, पण आता केंद्र सरकारनं पेट्रोलवर 10 आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर अशी एक्साइज ड्युटी वाढवल्यामुळे पेट्रोल पंपावरील किमती यामुळे बदलणार नाहीत। घसरलेल्या तेलाच्या किमतींसोबत ही जोडण्यात येईल आणि दरांची बरोबरी होईल। या एक्साइज ड्युटीमुळे ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही, हा नियम आजपासून लागू होणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा घेता येत नसल्याने केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अप्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ आणि कस्टम विभागानं सांगितल्यानुसार पेट्रोलवर रोड सेस 8 रुपये आणि विशेष आबकारी कर 2 रुपयांनी वाढवला आहे, तर डिझेलवर सेस 8 आणि आबकारी कर 5 रुपयांनी वाढवला आहे। यामुळे पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी 32.98 लिटर तर डिझेलवरील 31.83 रुपये प्रति लिटर झाली आहे। मुंबईत पेट्रोलचे दर 76.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 66.21 रुपये प्रति लिटर इतका आहे। तेलाच्या किमती घसरल्या असल्यानं महसूलही कमी झाला आहे। तोच महसूल या दरातून मिळवण्यासाठी सरकारनं 2014 ते 2016 या काळात 9 वेळा एक्साइज ड्युटी वाढवली होती। दरम्यान तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये एक्साइज ड्युटी 2 रुपयांनी कमीही केली होती, पण 2019 पुन्हा हा कर वाढवण्यात आला। सध्याच्या कोरोना आणि त्यासोबत आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभी राहिली आहेत। या नवीन करवाढीमुळे कदाचित सरकारच्या महसुलात भर पडण्याची शक्यता आहे।